चीनीमंडी.com पॉडकास्ट।
देवगाव साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याची मागणी। बलंगीर शहरापासून 20 किलोमीटर दूर देवगाव साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरून अनंत दास यांच्या नेतृत्वामध्ये भाजपचे कार्यकर्ते आणि इतर लोकांना कलेक्ट्रेट यांच्या समोर मौन विरोध आंदोलन केले। दास म्हणाले, आम्ही भाजप सदस्य देवगाव मध्ये साखर कारखाना पुन्हा सुरू करण्याच्या मागणीवरून कलेक्ट्रेट यांच्या समोर मौन आंदोलन करत आहोत। बलंगीर मध्ये कोणताही उद्योग नाही आणि जिल्ह्यात बेरोजगारीची मोठी समस्या आहे। यापूर्वी हा कारखाना 800 युवकांना आणि 15,000 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे रोजगार देत होता, त्यामुळे त्यांना फायदा झाला होता। भाजप कार्यकर्त्यांनी याबाबत बलंगीरचे उपजिल्हाधिकारी संजय मिश्रा यांना निवेदन केले। यावेळी मिश्रा म्हणाले, आम्ही याबाबत सरकारशी बोलू।